खंड दुसरा, प्रकरण 10, प्रिटोरियातला पहिला दिवस। प्रिटोरियाला स्टेशनवर दादा अब्दुल्लांच्या वकिलातर्फेचा कोणीतरी मनुष्य मला भेटेल अशी मी अपेक्षा केली होती। कोणी हिंदी मला न्यायला येणार नाही हे मी समजून होतो आणि कोणाही हिंदी माणसाकडे राहायला जायचे नाही अशाबद्दल मी वचनबद्ध होतो। वकिलाने कोणालाही स्टेशनवर पाठवले नव्हते। मागून मला समजले की तो रविवार असल्यामुळे थोडी बहुत अडचण सोसल्याखेरीज त्याला कोणाला पाठविता येण्यासारखे नव्हते। मी फिकिरीत पडलो, कोठे जावे याचा विचार करू लागलो। कोणतेही हॉटेल मला जागा देणार नाही अशी मला धास्ती वाटत होती। 1893 प्रिटोरिया स्टेशन 1914 स्टेशनहून अगदीच भिन्न होते। मंद मंद दिवे जळत होते, उतारू पण विशेषसे नव्हते। मी सर्व उतारूंना जाऊ दिले आणि विचार केला की तिकीट कलेक्टर जरा मोकळा झाला म्हणजे त्याला तिकीट देईन आणि तो मला लहानसे एखादे हॉटेल किंवा दुसरे एखादे घर दाखवील, तिकडे जाईन किंवा रात्रभर स्टेशनवर पडून राहीन एवढे विचारायलाही मन घेत नव्हते, कारण अपमानाचे भय वाटतच होते। स्टेशन रिकामे झाले, मी तिकीट कलेक्टरला तिकीट दिले आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। त्याने विनयपूर्वक जबाब दिले पण मला दिसले की त्याची विशेष मदत होण्यासारखी नाही। त्याच्या शेजारी एक अमेरिकन हपशी गृहस्थ उभा होता, त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली। तुम्ही अगदी नवखे दिसता आणि तुम्हाला कोणी मित्र नसावा, माझ्याबरोबर याल तर मी तुम्हाला एक लहानसे हॉटेल आहे त्यात घेऊन जाईन। त्याचा मालक अमेरिकन असून माझ्या चांगल्या परिचयाचा आहे, मला वाटते तो तुम्हाला जागा देईल। मला किंचित शंका वाटतच होती पण मी त्या गृहस्थाचे आभार मानले आणि त्याच्याबरोबर जाण्याचे कबूल केले। तो मला जॉन्स्टनच्या फॅमिली हॉटेलात घेऊन गेला। मिस्टर जॉन्स्टनला एका बाजूला नेऊन काही सांगितले। मिस्टर जॉन्स्टननी मला रात्रभर राहू देण्याचे कबूल केले, तेही या शर्तीवर की माझे जेवण मला माझ्या खोलीत पोचवायचे। मी तुम्हाला खात्री देतो की मला काळ्या गोऱ्याचा बिलकुल भेदभाव नाही, पण माझी गिराईकी फक्त गोऱ्या लोकांची आहे आणि जर मी तुम्हाला जेवणाच्या खोलीत जेवू दिले तर माझ्या आश्रयदात्यांना राग येईल, ते कदाचित हॉटेल सोडूनही जायचे, मिस्टर जॉन्स्टन म्हणाले। मी म्हटले, तुम्ही मला रात्रभर राहू देता हाच मी तुमचा उपकार समजतो। या मुलुखातील परिस्थिती मला थोडी बहुत समजू लागली आहे, तुमची अडचण मला समजते। तुम्ही खुशाल मला माझ्या खोलीत वाढा, उद्या मी दुसरी काहीतरी व्यवस्था करू शकेन अशी मला उमेद वाटते। मला खोली दिली, मी आत गेलो, एकांतात जेवणाची वाट पाहत विचार करीत बसलो। या हॉटेलात फारसे उतारू राहत नव्हते। थोड्या वेळाने वेटर जेवण घेऊन येण्याऐवजी मिस्टर जॉन्स्टन येताना दिसले। ते म्हणाले, मी तुम्हाला खोलीत जेवण पाठवीन म्हटले त्याची मला लाज वाटली, म्हणून मी माझ्या गिराईकांना तुमच्याबद्दल सांगून त्यांचे मत घेतले। तुम्ही जेवणाच्या खोलीत जेवला तरी त्यांची काही हरकत नाही, तरी आता तुमची इच्छा असल्यास भोजनगृहात चला आणि तुमच्या मर्जीला येईल तोपर्यंत येथे राहा। मी पुन्हा आभार मानले आणि जेवणाच्या खोलीत गेलो, निश्चिंतपणे जेवलो। दुसऱ्या दिवशी वकिलाकडे गेलो, त्याचे नाव AW बेकर, त्यांना भेटलो। अब्दुल्ला शेठनी माझ्यापाशी त्यांचे थोडेसे वर्णन केले होते, त्यामुळे पहिल्या भेटीत मला काही आश्चर्य वाटले नाही। त्यांनी माझी प्रेमपूर्वक भेट घेतली आणि माझी थोडी हकीकत विचारून घेतली, मी ती सांगितली। ते म्हणाले, बॅरिस्टर या नात्याने तुमचा येथे काहीच उपयोग होण्यासारखा नाही, आम्ही उत्तमात उत्तम बॅरिस्टरांना या दाव्यासाठी नेमले आहे, दावा लांबलचक आणि गुंतागुंतीचा आहे, त्यामुळे तुमच्यापासून फक्त जरूर तेवढी माहिती मिळविण्याचेच काम मला घेता येईल। मला माझ्या आशिलाबरोबर पत्रव्यवहार करणेही आता सोपे पडेल आणि त्यांच्याकडून पाहिजे ती माहिती मी तुमच्यामार्फत मागवू शकेन एवढी सोय आहे खरी। तुमच्यासाठी मी घर अजून शोधलेले नाही, तुम्हाला पाहिल्यानंतरच शोधावे असा विचार केला होता। येथे रंगभेद फार आहे, त्यामुळे घर शोधणे सोपे नाही, पण एक बाई माझ्या माहितीची आहे, गरीब आहे, रोटीवाल्याची बायको आहे, ती तुमची उतरण्याची सोय करील असे वाटते, तिलाही थोडी मदत होईल, चला आपण तिच्याकडेच जाऊया, असे म्हणून मला तिकडे घेऊन गेले। बाईबरोबर मिस्टर बेकरनी एका बाजूला जाऊन थोड्या गोष्टी केल्या आणि तिने मला ठेवून घेण्याचे मान्य केले। आठवड्याचे 35 शिलिंग ठरवून मला तेथे ठेवले। मिस्टर बेकर वकील होते तसे धर्मनिष्ठ पादरी होते। अजून ते हयात आहेत आणि आता फक्त पादऱ्याचेच काम करतात। वकिलीचा धंदा त्यांनी सोडून दिला आहे, खाऊन पिऊन सुखी आहेत। त्यांनी अजून माझ्याशी पत्रव्यवहार कायम ठेवला आहे, पत्रांतील विषय ठराविक एकच, निरनिराळ्या रीतीने ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठतेबद्दल आपल्या पत्रात माझ्याबरोबर चर्चा करतात आणि येशूला ईश्वराचा एकुलता एक पुत्र आणि जगताचा उद्धारकर्ता म्हणून मानल्याखेरीज परमशांती मिळणे अशक्य आहे या गोष्टीचे प्रतिपादन करीत असतात। आमच्या पहिल्याच भेटीत मिस्टर बेकरनी माझी धर्मासंबंधीची मनोदशा विचारून घेतली। मी त्यांना सांगितले, मी जन्माने हिंदू आहे, त्या धर्माचेही मला फारसे ज्ञान नाही, इतर धर्मांचे त्याहूनही कमी। मी कोणत्या स्थितीत आहे, माझी धर्ममते काय, ती काय असली पाहिजे, हे काही मला कळत नाही। माझ्या स्वतःच्या धर्माचे सखोल अध्ययन करण्याची इच्छा आहे, इतर धर्मांचाही यथाशक्ती अभ्यास करण्याचा इरादा आहे। हे सर्व ऐकून मिस्टर बेकरना बरे वाटले आणि ते म्हणाले, मी स्वतः साऊथ आफ्रिका जनरल मिशनचा एक डिरेक्टर आहे, स्वतःच्या खर्चाने मी एक देऊळ बांधले आहे, त्यात मी वेळोवेळी धर्मप्रवचने करतो, मी रंगभेद मानित नाही, माझ्याबरोबर काम करणारे कित्येक जोडीदारही आहेत, आम्ही रोज 1 वाजता थोडी मिनिटे एकत्र जमतो आणि आत्म्याची शांती व प्रकाश म्हणजे ज्ञानाचा उदय यासाठी प्रार्थना करतो, त्यात तुम्ही आलात तर आम्हाला आनंद होईल, तेथे माझ्या जोडीदारांची ओळख करून देईन, त्या सर्वांना तुम्हाला पाहून आनंद होईल आणि तुम्हालाही त्यांचा सहवास आवडेल अशी माझी खात्री आहे। मी काही धर्मपुस्तकेही तुम्हाला वाचायला देईन, पण खरे पुस्तक बायबल हेच, ते तुम्ही वाचावे अशी माझी खास शिफारस आहे। मी मिस्टर बेकरचे आभार मानले आणि 1 वाजता त्यांच्या मंडळात प्रार्थनेसाठी शक्यतोपर्यंत येत जाण्याचे कबूल केले। तर मग उद्या 1 वाजता येथेच या, मग आपण बरोबरच प्रार्थना मंदिरात जाऊ। आम्ही एकमेकांची रजा घेतली। विशेष विचार करायला मला अजून फुरसतच नव्हती। मिस्टर जॉन्स्टनकडे गेलो, बिल चुकवले, नव्या घरी गेलो, तेथे जेवलो। घरवाली बाई भली होती, तिने माझ्यासाठी अन्नाहार तयार केला होता। या कुटुंबात लगेच मिसळून जायला मला वेळ लागला नाही। जेवणखाण उरकल्यानंतर दादा अब्दुल्लांनी आपल्या एका मित्राला मला पत्र दिले होते, त्यांना भेटायला गेलो, त्यांची ओळख करून घेतली, त्यांच्याकडून हिंदी लोकांच्या क्लेशांची विशेष माहिती समजली। त्यांनी स्वतःकडे राहण्याबद्दल मला आग्रह केला, मी आभार मानले आणि माझी व्यवस्था झाली होती त्याबद्दल माहिती सांगितली। काही लागले सवरले तर मागून घ्यायला त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले। संध्याकाळ झाली, संध्याकाळचे जेवण आटपून आपल्या खोलीत जाऊन विचारमग्न झालो। मला स्वतःला सध्या तरी काही काम असल्याचे दिसले नाही। अब्दुल्ला शेठला पत्र लिहिले, मिस्टर बेकरच्या मैत्रीचा काय अर्थ करायचा, त्यांच्या धर्मबंधूंपासून मी काय मिळवणार, मी ख्रिस्ती धर्माच्या अभ्यासात कोठपर्यंत पडावे, हिंदू धर्माचे साहित्य कोठून मिळवावे, हिंदू धर्माचे स्वरूप समजल्याखेरीज ख्रिस्ती धर्माचे स्वरूप तरी मी कसे समजू शकणार। एकच निर्णय करू शकलो, मला मिळेल तो अभ्यास निपक्षपातीपणे करावा आणि मिस्टर बेकरच्या मंडळीला ईश्वर त्या त्यावेळी बुद्धी देईल त्याप्रमाणे जबाब द्यावे। माझ्या धर्माची मला पुरी माहिती झाली नाही तोपर्यंत इतर धर्म स्वीकारण्याचा मी विचार करू नये असा विचार करीत असता मी निद्रावश झालो।